नमस्कार, मी प्रमोद खोत. आज आपण जगद्विख्यात शास्त्रज्ञ अल्बर्ट आइन्स्टाईन यांच्याबद्दल जाणून घेणार आहोत. 14 मार्च 1879 ते 18 एप्रिल 1955 हे त्यांचं आयुष्य. हे एक सैद्धांतिक भौतिकशास्त्रज्ञ होते आणि सर्वकालीन सर्वश्रेष्ठ वैज्ञानिकांपैकी एक म्हणून ते गणले जातात. सापेक्षवादाचा सिद्धांत, विशेष सिद्धांत, सामान्य सिद्धांत, प्रकाशीय विद्युत परिणाम, पुंज भौतिक, विश्वशास्त्र, विश्वरचनाशास्त्र वगैरे क्षेत्रांमध्ये त्यांचे विशेष योगदान आहे. त्यापैकी प्रकाशीय विद्युत परिणाम या सिद्धांतासाठी आणि त्यांच्या सैद्धांतिक भौतिकशास्त्राच्या सेवेसाठी 1921 साली त्यांना नोबेल पुरस्कार देऊन सन्मानित केले गेले. आइन्स्टाईन यांना त्यांच्या सापेक्षवादाच्या सिद्धांतानंतर जगभर अपाट प्रसिद्धी मिळाली आणि ते जगातील प्रसिद्ध चेहऱ्यांपैकी एक बनले. आइन्स्टाईन या नावाचा अनेक ठिकाणी वापर किंवा गैरवापर होऊ लागला. त्या प्रकारांमुळे वैतागलेल्या आइन्स्टाईन यांनी अल्बर्ट आइन्स्टाईनची व्यापारचिन्ह म्हणून नोंदणी केली. एका शास्त्रज्ञाला त्याची इतकी प्रसिद्धी असणे आणि त्यामुळे होणारे परिणाम याचा अनुभव नव्हता. आज बुद्धिमत्ता आणि आइन्स्टाईन हे एक समीकरण बनले आहे. त्यांच्या कारकिर्दीच्या प्रारंभी आइन्स्टाईन यांनी विचार केला की न्यूटनी यांत्रिकी ही विद्युत चुंबकीय नियमांसोबत पारंपरिक यांत्रिकीच्या निर्माणशी मेळ घालणारी नव्हती. या घटनेने त्यांच्या विशिष्ट सापेक्षता सिद्धांताला चालना मिळाली. तथापि त्यांना असे वाटू लागले की सापेक्षतेचे तत्व हे गुरुत्वाकर्षणाचे सुधारित आणि विस्तारित रूप आहे. त्यांनी 1916 साली त्याच्या अणुवर्तिक गुरुत्वाकर्षण सिद्धांतावरून सामान्य सापेक्षता सिद्धांतावर एक पेपर प्रकाशित केला. सांख्यिकीय यांत्रिकी आणि पुंज यांत्रिकी सिद्धांत यांच्या समस्यांची उकल करण्यास सुरुवात केली. त्यामुळे त्यांनी त्यांच्या आण्विक सिद्धांत आणि रेणवीक गती या संबंधित सिद्धांत स्पष्ट करता आले. त्याचप्रमाणे त्यांनी प्रकाशाच्या औष्णिक गुणधर्माचा शोध लावल्यामुळे त्यांना प्रकाश कणांचा सिद्धांत मांडता आला. 1917 साली आइन्स्टाईन यांनी त्यांच्या सामान्य सापेक्षता सिद्धांतांच्या स्पष्टीकरणासाठी एका भव्य विश्वाची रचनाकृती प्रदर्शित केली. आइन्स्टाईन यांनी 1933 साली अमेरिकेला भेट दिली होती. तेव्हा जर्मनीत ॲडॉल्फ हिटलर सत्तेवर आला आणि त्यामुळे आइन्स्टाईन यांनी ते पूर्वी जिथे प्राध्यापक होते त्या प्रशियन विज्ञान महाविद्यालयात म्हणजेच बर्लिन विज्ञान अकादमी येथे परत जाण्यास नकार दिला आणि ते अमेरिकेत स्थायिक झाले. 1940 मध्ये त्यांना अमेरिकेचे नागरिकत्व मिळाले. दुसऱ्या महायुद्धाच्या पूर्वसंध्येला आइन्स्टाईन यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष फ्रँकलिन डी रुझवेल्ट यांना एक पत्र लिहिले. त्यात त्यांनी आवाहन केले होते की रुझवेल्ट यांनी तात्काळ आदेश देऊन अत्यंत आधुनिक व महाभयंकर अणुबॉम्ब यांची निर्मिती थांबवावी. परंतु त्या पत्राची दखल न घेता अमेरिकेने मॅनहॅटन प्रकल्प उभारला. आइन्स्टाईन यांचा सैन्याच्या संरक्षण धोरणाला पाठिंबा होता, परंतु त्यांनी मोठ्या प्रमाणावर वापरत असलेल्या अणुकेंद्राचे विभाजन या तत्वावर चालणाऱ्या शस्त्रांचा निर्बंध केला किंवा निषेध केला. काही काळानंतर आइन्स्टाईन यांनी ब्रिटिश तत्वज्ञ बर्ट्रांड रसेल यांच्याशी संपर्क साधून रसेल आइन्स्टाईन जाहीरनामा यावर स्वाक्षरी केली. या जाहीरनाम्यात आण्विक शस्त्रांचे दुष्परिणाम विशद करण्यात आले होते. आइन्स्टाईन अमेरिकेतील प्रिस्टन्स न्यू जर्सी या शहरातील इन्स्टिट्यूट फॉर ॲडव्हान्स्ड स्टडी या शिक्षण संस्थेची शेवटपर्यंत संलग्न राहिले. 1955 साली आइन्स्टाईन यांचे निधन झाले. आइन्स्टाईन यांनी संबंध आयुष्यात 300 वैज्ञानिक शोध निबंध आणि 150 गैरवैज्ञानिक निबंध प्रकाशित केले आहेत. त्यांच्या अनेक महान बौद्धिक कामगिऱ्या आणि त्यांची विलक्षण कल्पनाशक्ती यामुळे अलौकिक बुद्धिमत्ता या अर्थाने आइन्स्टाईन हा शब्द वापरला जाऊ लागला. धन्यवाद. नमस्कार, आता आपण आणखी एका शास्त्रज्ञाबद्दल जाणून घेणार आहोत. त्यांचं नाव आहे थॉमस अल्वा एडिसन. थॉमस अल्वा एडिसन जन्म 11 फेब्रुवारी 1847, मृत्यू 18 ऑक्टोबर 1931 याने विजेच्या दिव्याचा शोध लावला. तसेच त्याचे ग्रामोफोन इत्यादींसारखे अनेक शोध सुप्रसिद्ध आहेत. जेव्हा आपण दिवा लावण्याकरता बटन दाबतो किंवा सिनेमा बघतो, रेडिओ ऐकतो, फोनवर बोलतो, ते केवळ एडिसनने लावलेल्या शोधांमुळेच. फेब्रुवारी 11, 1847 रोजी अमेरिकेतील ओहायो राज्यामधील मिलान या गावी एडिसनचा जन्म झाला. तो फक्त 3 महिने शाळेत गेला कारण वर्गातील मास्तरांनी हा अतिशय ढ आणि निर्बुद्ध विद्यार्थी आहे, काही शिकू शकणार नाही असा शिक्का एडिसनवर मारला. त्यामुळे एडिसनला शाळा सोडावी लागली. एडिसन घरी बसला.
त्याच्या उपद्व्यापामुळे घरातील माणसे चिडत, म्हणून त्याने आपल्या घराच्या पोटमाळ्यावरील आपली छोटीशी प्रयोगशाळा थाटली. या प्रयोगशाळेसाठी लागणारी रसायने विकत घेण्यासाठी थॉमस यांनी वर्तमानपत्र विकण्याचे काम केले. 1862 एडिसनने एक छोटासा मुलगा रेल्वे रुळावर खेळत असताना पाहिला. तेवढ्यात एक सामान भरलेला ट्रक भरधाव वेगाने रेल्वे फाटकातून आत येताना दिसला. क्षणात एडिसन धावला व त्या मुलाला उचलून त्याने त्याचे प्राण वाचवले. हा पोरगा स्टेशन मास्टर मॅकेन्झी यांचा होता. एडिसनचे उपकार स्मरून कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मॅकेन्झीने त्याला आगगाडीच्या तारायंत्राचे शिक्षण देऊन रेल्वे स्टेशनवर टेलिग्राफ ऑपरेटरचे काम दिले. दिवसभर नाना प्रयोगात दंग असल्यामुळे एडिसनला रात्री झोप येई म्हणून त्याने तारायंत्रालाच घड्याळ बसवले. ते घड्याळच बरोबर तासातासांनी संदेश पाठवी. पुढे एडिसन 1869 टेलिग्राफ इंजिनियर झाला. त्याने लावलेल्या शोधांची नोंद करणेही कठीण आहे. या जगद्विख्यात शास्त्रज्ञाने विजेचा बल्ब, फिल्म, फोनोग्राफ, ग्रॅहमच्या फोलमधील सुधारणा वगैरे अनेक शोध लावून जगावर उपकारांचे डोंगर उभारले आहेत. एकाधिकार इलेक्ट्रिसिटीवर चालणाऱ्या मतनोंदणी मशीनसाठी अमेरिकन एकाधिकार म्हणजेच पेटंट, विद्युत दिव्यासाठी अमेरिकन एकाधिकार यासाठी 4 नोव्हेंबर 1879 मागणी केली होती व 27 जानेवारी 1880 रोजी एकाधिकार मिळाला. धन्यवाद.